चीनीमंडी.com पॉडकास्ट। टोळ दलांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी करत आहेत देखरेख। पाकिस्तानातून आलेल्या टोळ दलाने राज्यातील पश्चिम चंपारणमध्ये डेरा घातल्याने तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। यानंतर आता टोळ दल पुढे जाणार। यामुळे आतापासूनच हसरनपूर विभागामध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे। पिकांची देखरेख केली जात आहे। ज्या शेतामध्ये टोळ दल उतरते तेथील साऱ्या पिकाचे ते नुकसान करते। प्रशासनीय स्तरावरून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे। हसनपूर विभागातील बहुसंख्य शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत। विभागातील जवळपास 3600 एकर जमिनीत ऊसाचे पीक आहे, ज्यामुळे येथील शेतकरी आतापासूनच पिकाची देखरेख करत आहेत। शेतकऱ्यांना आपापल्या शेतात ढोल नगाड्यांसह उभे राहावे लागत आहे। याबाबत ऊस शेतकरी लाल बहादूर यादव, विजय कुमार मिश्र, अमन कुमार सिंग, त्रिभुवन राय, पूर्व प्रखंड प्रमुख सुभाष चंद्र यादव, राजीव कुमार सिंग आदि म्हणाले की टोळ दलाने बिहारमध्ये प्रवेश केल्यापासून हसरनपूर साखर कारखाना परिक्षेत्रातील शेतकरी पिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःच त्यांची देखरेख करत आहेत। सरकारकडून कीटकनाशकं, औषधं आणि ट्रॅक्टरद्वारा स्वयंचलित स्प्रे मशीनमधून फवारणी करण्याची व्यवस्था केली जावी। दुसरीकडे गट कृषी पदाधिकारी पुरुषोत्तम कुमार दावा करत आहेत की टोळ दलांना थांबवण्यासाठी कृषी विभाग योग्य पावले उचलण्यास तयार आहे।